नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील त्यांची निवड राष्ट्रवादी विचारसरणीचा विजय असल्याचं म्हटलं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी काम करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी विजयानंतर दिलेल्या भाषणात नमूद केलं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही महत्वाचे आहेत. लोकशाहीचं हित लक्षात ठेवलं पाहिजे असं राधाकृष्णन म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे. राधाकृष्णन यांचा सार्वजनिक जीवनातला अनुभव देशाच्या प्रगतीत संवैधानिक मूल्यांना बळकटी देण्यासाठी आणि संसदीय संवाद वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देईल असं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची काल बैठक घेतली. नेपाळमधली हिंसा ही हृदयद्रावक आहे असं सांगून पंतप्रधानांनी नेपाळमधल्या तरुणांच्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं. तसंच नेपाळच्या स्थिरता, शांती आणि समृद्धीचं महत्व समाजमाध्यमावरच्या संदेशातून अधोरेखित केलं. दरम्यान नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या नेपाळमध्ये प्रवास टाळावा. जे नागरिक नेपाळमध्ये आहेत त्यांनी आपल्या निवासस्थानी सुरक्षित रहावं. स्थानिक प्रशासनाच्या तसंच दूतावासाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन या केंद्रामार्फत करण्यात आलं आहे. दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगोसह इतर अनेक विमान कंपन्यांमध्ये नेपाळसाठीची प्रवास उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सर्व उच्च न्यायालयांना कार्यकारी आदेशांच्या घोषणेनंतर विलंब न करता तर्कसंगत निकाल त्वरित अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं 18 फेब्रुवारी 2016 निर्णय 2 वर्ष 5 महिन्यांनी म्हणजेच 18 जुलै 2018 अपलोड केला होता. त्यामुळे या विलंबाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं गंभीर असल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांपासून काही उच्च न्यायालयांमध्ये तर्कशुद्ध निर्णयाशिवाय आदेशाचा कार्यकारी भाग घोषित करण्याची पद्धत राहिली आहे आणि त्यानंतर खूप कालावधीनंतर तर्कशुद्ध निर्णय अपलोड केला जातो. त्यामुळे न्यायालयानं अनिल राय विरुद्ध बिहार या खटल्याचा हवाला देत या विलंबामुळे याचिकाकर्त्याच्या मनात न्यायालयाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सांगितलं. केंद्र शासनाच्या माध्यमातून नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थांच्या परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच सीपीआरआयचं उद्घाटन आज केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. 100 एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यातल्या उद्योजकांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसंच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या संदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही होणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा. विविध 13 योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचनाही बावनकुळे यांनी केल्या. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्वच्छ हवा स्पर्धेत नाशिकनं देशात 16 स्थान पटकावलं असून महाराष्ट्रात 4 क्रमांक मिळवला आहे. यंदा नाशिक महापालिकेनं शहरभर स्वच्छता मोहीम राबवत जनजागृती केली होती. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना काल सादर करण्यात आलं. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना दुबईत यजमान यूएईच्या संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताचा पुढचा सामना येत्या 14 तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.